नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. सिक्कीममधल्या नाथुला मार्ग इथून कैलास मानसरोवर यात्रा सुरळीतपणे सुरू आहे. आज नाथुला इथून तिब्बत स्वायत्त क्षेत्राकडे भाविकांचा 6वा जत्था रवाना झाला. आतापर्यंत भाविकांच्या 4 जत्थ्यांनी आपली कैलास मानसरोवर यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली आहे, तर 5वा जत्था यात्रा पूर्ण करून गंगटोककडे रवाना झाला आहे. दरम्यान नाथुला मार्ग इथून भाविकांचे आणखी 4 जत्थे कैलास मानसरोवरसाठी मार्गस्थ होणार आहेत. या सर्व भाविकांसोबत डॉक्टर्स, स्वयंपाकी तसंच संपर्क अधिकारी देखील आहेत. कैलास मानसरोवर यात्रेत सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून सिक्कीम इथं येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिक्कीम प्रशासनाच्या वतीनं अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र सरकार नजीकच्या काळात जातीनिहाय जनगणना करणार आहे. जातीनिहाय जनगणनेचं महत्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तीव्र लढा उभारू, असं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी म्हटलं आहे. जळगाव इथं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या जनगणनेमुळे ओबीसींच्या आरक्षणासंदर्भातले अनेक प्रश्न आणि असंख्य मुद्द्यांचं निराकरण होणार असल्याचंही भुजबळ यांनी सांगितलं. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथल्या पद्मालय साठवण तलावासाठी जलसंपदा विभागानं महत्वपूर्ण निर्णय घेत 1,72,45,00,000 रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आकाशवाणी प्रतिनिधीला ही माहिती दिली. एरंडोल तालुक्यातील पद्मालय इथं उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत 70.36 दशलक्ष घनमीटर क्षमतेचं धरण बांधणं प्रस्तावित असून या धरणामुळे एरंडोल तसंच धरणगाव तालुक्यातील 9,000 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होईल, तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज हिंगोली इथल्या सखी वन स्टॉप सेंटरला भेट दिली. या ठिकाणी सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेऊन त्यांनी समाधान व्यक्त केलं. पीडित महिलांना तातडीनं मदत मिळण्याच्या उद्देशानं ही योजना राबवली जाते, त्यामुळे पीडित महिलांनी विद्यार्थिनींनी या मदत केंद्राची मदत घेऊन आपले प्रश्न सोडवावेत, असं आवाहन यावेळी रुपाली चाकणकर यांनी केलं. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नंदुरबार तालुक्यातल्या शिंदे गावातले शेतकरी प्रकाश पटेल यांनी युट्यूबवर मिळालेल्या माहितीच्या आधारे ड्रॅगन फ्रूटच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. यंदा त्यांच्या या ड्रॅगन फ्रूट शेतीचं तिसरं वर्ष असून त्यांना 5 एकरातून 30 ते 35 टन उत्पन्न मिळणार आहे. सध्या ड्रॅगन फ्रूटला 150 रुपयांपर्यंत दर आहे. या उत्पादनातून त्यांना 40 ते 45 लाखांच्या नफ्याची अपेक्षा आहे. कमी पाणी तसंच अल्प मजूर लागत असल्यानं हे पीक या शेतकऱ्यासाठी वरदान ठरलं असून सध्या त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी भेट देत आहेत. भारतीय ग्रँडमास्टर्स कोनेरू हम्पी, डी हरिका, आर वैशाली आणि आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख यांनी फिडे जागतिक बुद्धिबळ महिला कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत अंतिम 8 टप्प्यात 4 खेळाडू असलेला भारत हा पहिलाच देश बनला आहे. हंगेरीच्या बुडापेस्ट इथं झालेल्या पोलाक इम्रे आणि वर्गा जानोस मेमोरियल कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीगीरांनी 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्यपदक जिंकलं. ऑलिम्पियन अनंत पंघलनं 53 किलो गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या नतालिया मालिशेवाचा 7-4 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. हर्षितानं 72 किलो गटात भारतासाठी दिवसातलं 2रं सुवर्णपदक जिंकलं. तिनं अंतिम फेरीत 4 वेळा आशियाई विजेती कझाकस्तानच्या झामिला बाग बर्गेनोवाचा 10-0 असा पराभव केला. दरम्यान 57 किलो गटाच्या अंतिम फेरीत नेहा सांगवानला रौप्य तर 50 किलो वजन गटात नीलमनं कांस्यपदक मिळवलं. इंग्लंड आणि भारत महिला संघांमधील 3 सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील 2रा सामना आज लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. पहिला सामना जिंकून भारत या मालिकेत 1-0 आघाडीवर असून तिसरा आणि शेवटचा सामना 22 जुलै रोजी होणार आहे. मराठवाड्याच्या काही भागात आज जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10